शीर्षक रात के लिए एक कमरा.
टाइटल ein Zimmer für die Nacht.
विवरण एक कहानी एक यात्री के बारे में जो होटल में पहुंचता है और अपने कमरे के बारे में स्टाफ से बात करता है.
Beschreibung eine Geschichte über einen Reisenden, der im Hotel ankommt und mit dem Personal über sein Zimmer spricht.
वो होटल के रिसेप्शन पर पहुंचता है.
Er kommt an der Hotelrezeption an.
वो कहता है, मेरी एक आरक्षण है.
Er sagt, ich habe eine Reservierung.
स्टाफ जवाब देता है, किस नाम के तहत?
Das Personal antwortet, unter welchem Namen?
वो अपना नाम बताता है.
Er nennt seinen Namen.
स्टाफ नाम की खोज करता है.
Das Personal sucht nach dem Namen.
उसे कमरे की चाबी मिलती है.
Er erhält den Schlüssel zum Zimmer.
वो धन्यवाद कहता है और जाता है.
Er bedankt sich und geht.
वो अपने कमरे में जाता है.
Er geht zu seinem Zimmer.
वो दरवाजा खोलता है और अंदर जाता है.
Er öffnet die Tür und geht hinein.
ये बड़ा क्रिसमस उत्सव है.
Das große Weihnachtsfest.
ये कहानी एक परिवार के बारे में है जो क्रिसमस उत्सव के लिए तैयारी कर रहा है.
Diese Geschichte handelt von einer Familie, die sich auf das bevorstehende Weihnachtsfest vorbereitet.
वे घर को सजाते हैं और उपहार तैयार करते हैं.
Sie dekorieren das Haus, bereiten Geschenke vor.
बच्चे बहुt उत्साहित हैं.
Die Kinder sind sehr aufgeregt.
परिवार क्रिसमस गीत गाता है.
Die Familie singt Weihnachtslieder.
पारंपरिक क्रिसमस कहानी सुनाई जाती है.
Die traditionelle Weihnachtsgeschichte wird erzählt.
परिवार पारंपरिक क्रिसमस कुकीज खाता है.
Die Familie isst traditionelle Weihnachtsplätzchen.
वे उपहारों का आदान प्रदान करते हैं.
Sie tauschen Geschenke aus.
शाम को वे एक साथ बैठते हैं.
Am Abend sitzen sie zusammen.
वे एक दूसरे को कहानियां सुनाते हैं.
Sie erzählen sich Geschichten.
वे खुश और संतुष्ट महसूस करते हैं.
Sie fühlen sich glücklich und zufrieden.
विद्यालय में खेल दिवस.
Der Sporttag in der Schule.
एक रिपोर्ट विद्यालय में खेल दिवस पर.
Ein Bericht über den Sporttag an einer Schule.
छात्र विभिन्न प्रतियोगिताओं में भाग लेते हैं.
Die Schüler nehmen an verschiedenen Wettkämpfen teil.
वे नई खेल विधाओं को जानते हैं.
Sie lernen neue Sportarten kennen.
छात्र अपने फिटनेस लक्ष्यों के बारे में बात करते हैं.
Die Schüler sprechen über ihre Fitnessziele.
यहाँ कई विभिन्न गतिविधियाँ हैं.
Es gibt viele verschiedene Aktivitäten.
गतिविधियाँ सभी के लिए बहुत मजेदार हैं.
Die Aktivitäten machen allen viel Spaß.
दिन के अंत में एक पुरस्कार समारोह होता है.
Am Ende des Tags gibt es eine Preisverleihung.
सर्वश्रेष्ठ छात्रों को पुरस्कृत किया जाता है.
Die besten Schüler werden ausgezeichnet.
सभी अगले खेल दिवस के लिए उत्सुक हैं.
Alle freuen sich auf den nächsten Sporttag.
शीर्षक डॉक्टर के पास एक यात्रा.
Titel ein Besuch beim Arzt.
विवरण इस कहानी में एक व्यक्ति डॉक्टर से मिलता है.
Beschreibung in dieser Geschichte besucht eine Person den Arzt.
व्यक्ति अच्छा महसूस नहीं कर रहा है.
Die Person fühlt sich nicht gut.
उसे सिरदर्द और बुखार हैं.
Er hat Kopfschmerzen und Fieber.
डॉक्टर उसके लक्षणों के बारे में पूछता है.
Der Arzt fragt nach seinen Symptomen.
व्यक्ति अपने लक्षणों का वर्णन करता है.
Die Person beschreibt ihre Symptome.
डॉक्टर ध्यान से सुनता है.
Der Arzt hört aufmerksam zu.
वो उसे कुछ स्वास्थ्य टिप्स देता है.
Er gibt ihr einige Gesundheitstipps.
व्यक्ति ध्यान से सुनता है.
Die Person hört aufmerksam zu.
अंत में व्यक्ति क्लिनिक छोड़ देता है.
Am Ende verlässt die Person die Praxis.
स्वस्थ जीवनशैली.
Gesunde Lebensweise.
एक जानकारीपूर्ण लेख एक स्वस्थ जीवनशैली के प्रभावों के बारे में है.
Ein informativer Text über die Auswirkungen einer gesunden Lebensweise.
चरित्र विभिन्न स्वास्थ्य के पहलुओं पर चर्चा करते हैं.
Die Charaktere diskutieren verschiedene Aspekte der Gesundheit.
वे पोषण और फिटनेस के बारे में बात करते हैं.
Sie sprechen über Ernährung und Fitness.
हर शरीर का हिस्सा हमारे कल्याण में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है.
Jeder Körperteil spielt eine wichtige Rolle in unserem Wohlbefinden.
स्वस्थ पोषण शरीर की कार्यक्षमता का समर्थन करता है.
Gesunde Ernährung unterstützt die Funktion des Körpers.
नियमित व्यायाम स्वास्थ्य को बढ़ावा देता है.
Regelmäßige Bewegung fördert die Gesundheit.
अपने शरीर की सुनना महत्वपूर्ण है.
Es ist wichtig, auf seinen Körper zu hören.
मानसिक स्वास्थ्य भी शारीरिक स्वास्थ्य के समान महत्वपूर्ण है.
Mentale Gesundheit ist ebenso wichtig wie körperliche Gesundheit.
एक स्वस्थ जीवनशैली जीवन की गुणवत्ता को सुधारता है.
Ein gesunder Lebensstil verbessert die Lebensqualität.
एक विदाई और एक पुनर्मिलन।
Ein Abschied und ein Wiedersehen।
दो दोस्तों के बारे में एक गहन कहानी जो वर्षों बाद पुनर्मिलन करते हैं।
Eine tiefgründige Erzählung über zwei Freunde, die sich nach Jahren wiedersehen।
दोस्तों के बीच एक गहन संबंध था।
Die Freunde hatten eine innige Verbindung।
जब वे अलग हुए, उन्होंने एक गहन दुख महसूस किया।
Als sie sich trennten, verspürten sie einen tiefen Schmerz।
उनकी साझा दिनों की यादें हालांकि अविस्मरणीय थीं।
Die Erinnerungen an ihre gemeinsamen Tage blieben jedoch unvergesslich।
सालों बाद, एक बारिश वाले दिन, वे एक शहर में स्लूचजनों मिले।
Jahre später, an einem regnerischen Tag, trafen sie sich zufällig in einer Stadt।
पुनर्मिलन आश्चर्य और खुशी से भरा था।
Die Wiederbegegnung war voller Überraschung und Freude।
उन्होंने एक दूसरे को गर्मजोशी से गले लगाया और पुराने समय को याद किया।
Sie umarmten sich herzlich und erinnerten sich an die alten Zeiten।
उनकी दोस्ती का एक नया अध्याय शुरू हुआ।
Ein neues Kapitel ihrer Freundschaft begann।
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.